गाना है ट्रेंडिंग और उसके साथ ट्रेंडिंग है आज वर्ल्ड ब्लड डोनर डे है, हम सेलिब्रेट कर रहे हैं आणि बोलतोय आपण राहुल साळवे यांच्याशी ज्यांनी खूप महत्त्वाचं आणि खूप चांगलं काम केलंय.
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर राहुल साळवे यांच्याशी आपण बोलतोय ज्यांनी 2000 लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू रक्त पोहोचवलेलं आहे, ज्यांना गरज आहे आणि कुठल्याही प्रकारचं क्रेडिट ते घेत नाहीत या गोष्टीचं, रादर फ्रीमध्ये ही सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात इतक्या सगळ्या लोकांना. राहुल, आजच्या दिवशी नेमकं तुम्ही सगळ्या आपल्या लिसनर्सला काय मेसेज द्याल?
खरं तर रक्त ही एक अशी गोष्ट आहे, विज्ञान खूप पुढे गेलंय, पण रक्त ही एक अशी गोष्ट आहे की सायन्स कितीही पुढे गेलं, मॅन्युअली रक्त आपण तयार करू शकत आणि प्रत्येक माणसामध्ये निसर्गाने दिलेली एक अशी देणगी आहे की जी विज्ञान बदलू शकत नाही, पण जर ती तुम्ही कोणाला जर दान केली तर निसर्ग तुम्हाला 24 तासामध्ये तुमची ती गोष्ट परत रिटर्न करतो. ती पूर्ण विज्ञानामध्ये, पूर्ण मानवी जीवनामध्ये एकमेव गोष्ट अशी की जी निसर्ग आपल्याला रिटर्न करतो. जसं झाड लावल्यानंतर पाऊस रिटर्न करतो, तसं तुम्ही रक्त द्या गरजेला आणि निसर्ग तुम्हाला त्याचं रिप्लेसमेंट, तुमचं रक्त तुम्हाला पुन्हा देतो. उलट रक्तदान केल्यानंतर तुमच्या शरीरातल्या खूप व्याधी ज्या आहेत त्या कमी होतात, ब्लड प्रेशरचा जो त्रास आहे तो कमी होतो. खूप छान गोष्ट आहे, तुम्ही एखाद्याला रक्त देऊन बघितल्यानंतर तो माणूस तुमच्याकडे ज्या नजरेने पाहतो ना, ती नजर तुम्ही शोधूनही सापडणार नाही, कोणत्या पुस्तकानेही सापडणार नाही आणि काहीच नाही. ते खूप छान वेगळं समाधान आहे, ते केल्याशिवाय ते आपल्याला कळणार पण नाही की काय आहे.
खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि थँक्यू सो मच राहुल, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. खरंच जसं काम केल्यावरती ना किती छान वाटतं, एकदा करून तर पहा यार, रक्तदान करून तर पहा कसं वाटतं ते. तुम्ही जर का तुम्हाला चान्स मिळाला तर रक्तदान कराल का, काय म्हणणं आहे तुमचं सांगा. डायल करा 9607007935. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.